आता आपल्या समोर यमुना दर्शन आहे. सगळ्यांनी बघावं यमुनेकडे. यमुना जी आहे ती वृंदावन धामाचा अविभाज्य अंग आहे. यमुनेला आपण वृंदावनापासून वेगळं करू शकत नाही. म्हणजे कसं, पाण्यापासून तरलता आपण वेगळी करू शकत नाही, साखरेपासून गोडवा अलग करू शकत नाही, मिठापासून खारेपणा अलग करू शकत नाही, तसं वृंदावनातून आपण यमुना अलग करू शकत नाही. यमुना आणि गोवर्धन या तीन गोष्टी ज्या अविभाज्य अंग आहेत. तर यमुनेचं रहस्य असं आहे की यमुना सूर्यदेव आणि उषादेवी यांचं लग्न झालं. दोन्ही देवता आहेत दोघाही. तुम्ही या कथा आहे का इकडे तिकडे बघा नका. हां, हे सूर्यदेव आणि उषादेवी यांचं लग्न झालं. आणि कसं असतं, साधी बायको आणि खूप मोठा पॉवरफुल नवरा असं होतं ना कधी कधी. तर तेव्हा उषादेवीला खूप टेन्शन आलं होतं की माझा नवरा जो आहे तो किती तेजबान आहे, तो किती प्रकाश आहे, कसं होणार आमचं. अशा प्रकारे भीतीमय भावनेने त्यांचा पहिला संपर्क झाला. तर सूर्य काय म्हणाले, भीतीने माझा संबंध केलास, जो पुत्र होईल त्याला संपूर्ण जग घाबरेल. काय कळलं तुम्हाला, कारण तू मला माझ्यासोबत भीतीने आलीस आणि आपला संबंध झाला, त्यातून जो पुत्र होईल त्या पुत्राला सगळं जग घाबरेल. अरे बापरे, त्याचं नाव काय, यमराज. त्याला खूप वाईट वाटलं की मी असं का केलं. म्हणून त्याने पुढच्या वेळी मनाची तयारी केली की असं चूक पुढता पुन्हा होता का म्हणे. आणि पुढच्या वेळी संबंध जर झाला तर अतिशय प्रेमाने, न घाबरता, न भीतीदायक वातावरणामध्ये अतिशय मनाची तयारी करून पूर्णपणे संबंध झाला, तेव्हा सूर्यदेव म्हणाले, आता तुला कन्या होईल आणि ती कन्या नदीरूप असेल, आणि त्या कन्येमध्ये, कन्येच्या नदीरूप ज्वलामध्ये जो कोणी स्नान करेल तो मोठ्या मुलाच्या भयापासून मुक्त होईल. तर ती कोण, यमुना. म्हणून यमुनेचं पाणी जे आहे त्याचा संपर्क झाला किंवा दर्शन झालं किंवा आचमन केलं किंवा स्नान केलं तर यमाच्या भयापासून आपण मुक्त होतो, अशी यमुना आहे. या जगामध्ये कोण यमराला घाबरत नाही सांगा. सगळे लोक घाबरतात, फक्त एकच भक्त घाबरत नाही, ते म्हणजे कोण, भगवंताचे भक्त. का घाबरत नाहीत, कारण भगवंताची भक्ती करत नाही म्हणून यमाची भीती आहे आपल्याला. तर यमाला कोण घाबरतो, ज्याने भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतलेला आहे त्याला यमाची भीती नाही, यमदूताची भीती पण नाही. म्हणून सर्वांनी भगवंताच्या चरणाचा आश्रय घ्यावा, ज्या ठिकाणी यमराजाला प्रवेश नाही आणि दूतांना पण प्रवेश नाही. आणि आणखीन एक मार्ग म्हणजे यमुनेचा आश्रय घ्यावा. यमुना आणि यमराज हे दोघे भाऊ बण आहेत. आपल्या दिवाळीमध्ये एक सण येतो, त्याचं नाव काय, यमद्वितीया आहे ना, यमदूज म्हणतात, यमदूज आपल्या वृंदावनामध्ये. त्या दिवशी असं महत्त्व आहे की बहीण आणि भाऊ एकमेकांचे हात धरून जेव्हा यमुनेमध्ये डुबकी मारतील त्या दिवशी त्या दोघांनाही भगवंताचं धाम प्राप्त होतं. त्याचं महत्त्व असं आहे की त्या दिवशी केवळ बहिणीच्या हातूनच जेवण जेवायचं असतं. त्या दिवशी जो मनुष्य बहिणीच्या हातातून प्रसाद ग्रहण करेल त्याला अमृत प्राशन केल्याचा आनंद प्राप्त होतो आणि तेवढी दिव्यता प्राप्त होते. म्हणून वृंदावनामध्ये 80-85 वर्षाची भाऊ बहीणसुद्धा, म्हातारी कोतारीसुद्धा अशी दबत दबत यमुनामध्ये हात धरून बुटक्या मारतात आणि मग जाऊन भाऊ बहिणीच्या घरी जेवतो, असं महात्म्य आहे त्याचं. तर यमुना ही वृंदावनाचं अविभाज्य अंग असल्यामुळे वृंदावनाच्या मध्ये यमुनेच्या किनारी भगवंतांनी अनंत लीला केल्या. त्यातली एक लीला इथे आपल्या समोर आहे. बाजूला जरा इथं काय दिलं बघा, बोर्डात काय दिलं आहे, तुमच्या मागे बोर्ड आहे बघा, केशीघाट बरोबर. तर ह्या ठिकाणी हा राक्षस होता घोडे के स्वरूप में था, वो अश्व. हां, तर त्या ठिकाणी भगवंत आले आणि त्याच्या तोंडामध्ये असा हात घालून, हात प्रसारित करून, विस्तारित करून, उष्ण करून त्यांनी त्याचा वध केला. त्याचं नाव आहे केशीघाट. आणि आपले जे आचार्य आहेत रूप गोस्वामी, त्यांचं म्हणणं असं आहे की केशीघाट ह्या ठिकाणी, म्हणजे ॲक्च्युली घाट तो आहे, त्या ठिकाणी क्षत्रिय ना ती, त्याला म्हणतात केशीघाट. तर त्या ठिकाणी केशी याचा वध करण्यात आला आणि भगवंत त्या ठिकाणी त्रिभंग स्वरूपामध्ये उभे असतात, मुरली वाजवत. तर रूप गोस्वामी असं म्हणतात अतिशय ध्यानपूर्वक ऐका ते काय म्हणतात, की ज्यांना ज्यांना ह्या जगामध्ये भोग घ्यायची इच्छा असेल, ज्यांना ज्यांना या जगामध्ये रुची असेल, अजूनही राहून या जगातल्या विषयांचा भोग घ्यायची इच्छा असेल, त्यांनी कृपा करून केशीघाटला जाऊ नये. त्यांनी कृपा करून केशीघाटला जाऊ नये, कारण तुम्ही जर गेलात चुकून तिथे तर मुरली मनोहर श्यामसुंदर आपल्या मुरली वाजवण्याच्या स्वरूपामध्ये तिथे उभा आहे, आणि तुम्ही त्याला पाहिलं, त्यांची मुरली ऐकलीत, तर तुमची जी काही इच्छा असेल भोगायची जर दुनिया, ती संपून जाईल. म्हणजे याचा अर्थ काय आहे, या ठिकाणी जो येतो तो भगवंताच्या दिव्य स्वरूपाच्या आणि त्यांच्या मुरलीच्या ध्वनीच्या मोहात पडतो आणि दुनिया त्याच्याकरता तुच्छ होते, विरक्त होऊन तो भगवंताच्या चरणी समर्पित होतो, असं हे पवित्र स्थान आहे. तर हे केशीघाट आहे. आणि ह्या यमुनेच्या समोर बघा, तिथे थोडं मागे असेल थोडं, तिकडे एक बघा थोडंसं मंदिर दिसतंय तुम्हाला, त्या मंदिरामध्ये यमुनेची मूर्ती आहे, यमुना देवीची मूर्ती आहे. विशेष म्हणजे जो रंग भगवंताचा आहे तोच रंग यमुनेचा आहे, सावळा रंग, तोच रंग अर्जुनाचा पण आहे, तोच रंग उद्धवाला पण दिलेला आहे. उद्धव, अर्जुन, यमुना आणि भगवंत हे सारखे दिसतात एकमेकांसारखे. तर या ठिकाणी यमुनेची आरती संध्याकाळी होते 6:20 ते आपण प्रयत्न करून अटेंड करू. आणि यमुनेच्या किनारी भगवंताला राधाराणीने मुरली वाजवायला शिकवली, भगवंताला राधाराणीने यमुने किनारी नृत्य करायला शिकवलं. ते फेमस आहेत नटराज म्हणून, त्यांना नृत्य शिकवलं कोणी, राधाराणीने यमुनेच्या किनारी. ते फेमस आहेत मुरली मनोहर म्हणून, जगामध्ये त्यांची मुरली खूप फेमस आहे, पण त्यांना शिकवली कोणी वाजवायला, राधाराणीने. त्यांचा चित्रपट आहे, झाडाखाली राधाराणी अशी बसलेली आहे, अशी मुरली घेऊन, आणि खाली विद्यार्थी कृष्ण बसलेला आहे मुरली घेऊन आणि शिकतायत. अशा यमुने किनारी भगवंतांनी अनंत लीला केल्या. तर यमुना इतकी इतकी पवित्र आणि भाग्यशाली आहे की भगवंतांनी जन्मता क्षणीच काय दिला आदेश वसुदेवाला, मला घेऊन गोकुळात जा. तर तिकडे निघाले, सगळ्या साखळ्या तुटल्या, दारं उघडली, सगळे शिपाई झोपून गेले आणि ते बाहेर पडले, तेव्हा यमुनेला असा पूर आला होता. पूर का? तर यमुना अनेक युगापूर्वीच भगवंताची लीला संपन्न करण्याकरता म्हणून गौलोक वृंदावनातनं इथे आली होती, वाट बघत होती, माझे भगवंत येतील येतील येतील. आणि अनेक युग वा बघितल्यानंतर द्वापर युगाच्या अंतामध्ये भगवंतांनी जन्म घेतला, भगवंत बाहेर आले, तेव्हा आनंदाने यमुना उचंबळून आली, अशा लहरी वरती 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 आल्या. आणि वसुदेव बिचारे टोपरीमध्ये भगवंताला घेऊन असे असे उतरले उतरले, तर खाली आधी गुडघ्यापर्यंत, मग कमरेपर्यंत, मग छातीपर्यंत, मग मानेपर्यंत, मग तोंडापर्यंत, असं ते बुडून गेले. आणि त्यावेळी भगवंतांनी टोपलीमधनं उडी मारली पाण्यामध्ये आणि यमुनेमध्ये स्नान करून टाकलं. म्हणजे आल्या आल्या यमुनेला पूर्णपणे अळ भाग्य दिलं की यमुना बनली चरणामृत भगवंताचं, असं यमुनेचं भाग्य आहे. सर्वप्रथम यमुनेत स्नान केलं भगवंतांनी जन्म झाल्या क्षणी, आणि त्यांच्या अंगाचा स्पर्श झाल्यानंतर लगेच जमुनाने रस्ता दिला, जमीन निर्माण झाली, जमीन. आणि पण भगवंताला पकडलं, टोपलीत टाकलं आणि यमुना पार करून भगवंताला घेऊन वसुदेव गोकुळात पोचले. आणि तिकडनं परत पण आले तसेच त्याच प्रकारे कन्येला घेऊन, असं यमुनेचं भाग्य आहे. पदोपदी क्षणोक्षणी त्यांनी यमुनेला आपला संग दिलेला आहे. तर ते बघून मग गंगेची यमुनेची मोठी बहीण जी आहे यमुना, यमुनाची मोठी बहीण जी आहे गंगा, तिने विनंती केली छोट्या बहिणीला की भगवंताकडे माझी पण एक निवेदन दे की मला पण त्यांचा संगम प्राप्त होऊ देत. त्याच्यानंतर भगवंतांनी आपल्या मनातून गंगा निर्माण केली गोवर्धनाच्या मध्ये. आपण तिकडे जाऊन दर्शन करू. भगवंतांनी छोट्या बहिणीच्या इच्छेप्रमाणे मोठ्या बहिणीला इथे आवाहन करून त्याचं कुंड निर्माण केलं, त्याचं नाव आहे मानसी गंगा. मग तिकडे भगवंतांनी पण लीला केल्या आहेत, स्नान पण केलं आहे, तिला पण चरणामृत व्हायचा भाग्य प्राप्त करून दिलेलं आहे, असं हे दृश्य आहे इथे. आणि त्या ठिकाणी समोरच ते पण मंदिर आहे मदन मोहनाचं, ते तिकडे मोठ्या स्वरूपात आहे ना, पूर्ण आकारामध्ये, ते संक्षिप्त आकारामध्ये इकडे पण आहे. आपण तिकडे पण जाऊ. हां, आता आपण इकडून लेफ्टला वळू. सगळ्यात मोठं मंदिर जे आहे ते पहिलं लेफ्टला दाखवतो तुम्हाला.